रेड एफएम कहता है, घर से बजाते रहो।
MH 935 मध्ये पुन्हा एकदा महक इकडे तुमच्या सोबत आहे आणि सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर गप्पा आपल्या सुरू आहेत लक्ष्मीकांत उत्तरवार सरांची, ज्यांनी अगदी छोटे खानी घरातल्या घरात त्यांचा विवाह सोहळा ओरकला आणि सगळी काळजी घेतली, मास्क असतील, सॅनिटायझर असेल, हँड ग्लव्ज असेल, ह्या सगळ्या गोष्टी वापरून त्यांच्याशीच आपण बोलतोय सुपर हिट्स।
आणि फोटोज वगैरे, मग मास्क घालून मी तुमचा एक फोटो पाहिला की तुम्ही मास्क घालून फोटो काढलाय, मग फक्त सगळे मास्क मध्ये फोटो काढले की विदाऊट मास्क काढले?
विदाऊट मास्क जास्त नाही काढले, पण सगळ्यांचं जेवढं आपल्याला खबरदारी घेता येईल शासनाच्या नियमाप्रमाणे जेवढं करता येईल तेवढं आपण सगळं केलं, सोशल डिस्टन्सिंग पाळून सगळं व्यवस्थित केलं।
अच्छा अच्छा, मग तुम्ही खरं तर आम्हाला आवडलं असतं तुमच्या लग्नाला यायला, पण आता त्याला सिच्युएशन तशी नाहीये। जेवायला गोडधोड तुम्ही काय केलं होतं? लग्न सोहळा म्हणल्यावरती ते सगळ्यात महत्वाचं असतं लोकांसाठी
जेवायला, घरच्या घरगुती मॅडम जे काही आपल्याला शक्य झालं ते।
बाकी मग तुमचं आता घरचे लोक या बाबतीमध्ये खुश असतील आणि तुम्ही नवरी मुलगी घरी घेऊन आलेला आहात, तर त्याही बाबतीत खुश असतील ना?
हो, सगळे खूप खुश आहेत।
ओके ओके, ऑल द बेस्ट तुम्हाला सगळ्यांना आणि तुम्हाला दोघांना सुद्धा नवीन संसारासाठी खूप खूप शुभेच्छा।
धन्यवाद।
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर थोड़ी देर में लौट कर आऊंगी, बस स्टे ट्यून्ड, स्टे इन, बजाते रहो।